यहोनाचे तिसरे पत्र अध्याय एक. प्रिय गायस, यास तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याचकडून. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा स्तुतीत आहे तसे तुला सर्व गोष्टी स्तुतीती व आरोग्य असावे असे मी प्रार्थना करतो. कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनाने येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसरा कशानेही होत नाही. प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनासाठी जे काही तू करीतोस ते विश्वासूपणाने करीतोस. त्यांनी तू दाखवलेल्या प्रीतीविषयी मंडळीसमोर साक्ष दिली. देवाला आवडेल त्या रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकापासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ. मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेपस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचा आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही, या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानत नाही, तर त्यामध्ये भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करत नाहीच. उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करीतो आणि त्यांना मंडळीबाहेर घालवतो. माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर, वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. प्रत्येकजण देमित्रियाविषयी चांगली साक्ष देतात व स्वतः खरेपणानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्ही देखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो आणि तुम्हास माहीत आहे की आमची साक्ष खरे आहे. मला तुला पुष्कळ गोष्टी लिहवायच्या आहेत, पण मला शाही व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही. त्याऐवजी तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे, मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. तुझ्याबरोबर शांती असो. तुझे मित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग. आमेन.